Jai Bhim!
Jai
Bhim! Namo Buddhaya!
Namo Buddhaya!
Thank you very much for inviting me here.
आपना सर्वांचे खूप खूप धन्यवाद ज्या कारण आजच्या या सायंकाळी तुम्ही मला निमंत्रित केल्याबद्दल.
I'm very very pleased to be among you.
मी खूपच आनंदित आहे आजच्या या संध्याकाळी आपल्या सर्वांच्या सोबत इथे उपस्थित राहून.
It's a wonderful night.
अतिशय पवित्र अशी सुंदर अशी रात्र आहे.
It's much cooler than Nagpur, which is good for me.
नागपूर पेक्षा थंड आहे आणि मला त्याचा अतिशय आनंद होतो आहे.
And it made me very happy to see the new conversions.
आणि मला अतिशय आनंद होतो आहे आज ज्या प्रकारे तुम्ही त्रिशरण पंचशील घेतलं 22 प्रतिज्ञा घेतल्या आणि एक संकल्प सोडला त्याबद्दल मी खूप आनंदित आहे.
It's a very 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 important occasion.
त्या दृष्टिकोनातून आजचा हा प्रसंग अतिशय महत्वाचा आहे.
And I hope you we will all remember tonight for a very long time.
आणि मला आशा आहे की आजची ही रात्र अनेक म्हणजे वर्षों गिनतीने तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये आठवणीत ठेवणार.
So the task now is not just to chant Buddhang Saranang Gacchami but to practice Buddhism.
तर अतिशय महत्वाची गोष्ट आहे फक्त हात जोडून बुद्धं शरणं गच्छामि म्हणायचं एवढं मर्यादित आपण राहू नका तर त्याला प्रत्यक्ष जीवनामध्ये उतरविण्याचा प्रयत्न करा.
इफ बाबा साहब वॉज हियर टुनाइट दिस इज व्हॉट ही वुड वॉन्ट यू टू डू ही वुड वॉन्ट यू टू प्रॅक्टिस.
जर बाबासाहेब आजच्या या रात्री आपल्यामध्ये उपस्थित असते बाबासाहेब आपल्यामध्ये जिवंत असते तर त्यांनी सुद्धा हीच अत्यंत महत्वाची गोष्ट आपल्याला सांगितली असती प्रत्यक्ष जीवन बौद्ध धम्माप्रमाणे जगा.
And of course, Baba Sahib himself looked up to the Buddha.
आणि त्याचबरोबर बाबासाहेबांनी अशाच दृष्टिकोनातून बुद्धाकडे पाहिलेलं आहे.
So first of all, we have to know a little bit about the Buddha.
म्हणून आपण बुद्धाबद्दल थोडक्यात आपल्याला माहिती असली पाहिजे.
When we know a little bit more about the Buddha, we too can look up to the Buddha.
जर आपल्याला खऱ्या अर्थाने बुद्धाबद्दलची माहिती असेल तरच आपण बुद्धाचा खऱ्या अर्थाने म्हणजे आपल्या जीवनामध्ये त्याला आचरणात आणू शकू उतरवू शकू.
Now the most important thing is that the Buddha was a human being.
अत्यंत महत्वाची गोष्ट जर काही असेल तर बुद्ध हे आपल्यासारखे मानव म्हणून जन्माला आलेले होते.
If somebody tells you he was a god, they are confused.
जर कोणी तुम्हाला असं सांगत असेल की बुद्ध हे देव आहेत याचा अर्थ तो अतिशय म्हणजे कन्फ्युज आहे संभ्रमित आहे गोंधळलेला आहे.
बिकॉज ही वॉज अ ह्युमन बीइंग अँड ही अचीव्ह्ड एनलाइटनमेंट इट मीन्स वी टू कॅन अचीव्ह व्हॉट द बुद्धा अचीव्ह्ड.
कारण बुद्धाने मानव म्हणून जन्म घेतला स्वतःचे प्रयत्न केले आणि त्यांनी बुद्धत्व प्राप्त केलं त्याच प्रकारे आपण सुद्धा त्यांच्यासारखे मानव आहोत म्हणून आपण सुद्धा बुद्धत्वाला जाऊ शकतो हे बुद्धाचा हाच बुद्धाचा संदेश आहे.
He lived a long time ago, the Buddha.
आता बुद्ध अनेक वर्षापूर्वी म्हणजे झालेले आहेत.
But very very good historical records.
पण आपल्याकडे अतिशय सुंदर अशी पुस्तकं आहेत त्याच्यामधून आपल्याला हे सगळं माहिती होतं.
We know many of the things he said and many of the things he did.
त्यांनी जे काही त्यांच्या जीवनामध्ये केलेलं आहे आणि जे काही म्हटलेलं आहे ते सगळं पुस्तक रूपाने आपल्यामध्ये उपलब्ध आहे.
And I'm just going to tell you about one of the historical records tonight.
आजच्या या रात्री मी तुम्हाला असाच ऐतिहासिक एक बुद्ध काळातील प्रसंग सांगणार आहे.
You will hear many many stories about the Buddha if you continue to come to Buddhist meetings.
अशा प्रकारच्या म्हणजे बौद्ध सभांमधून जर आपण म्हणजे येत राहिलो तर आपल्याला अनेक असे म्हणजे प्रसंग बुद्धाच्या जीवनातील आपल्याला पाहायला मिळतील वाचायला मिळतील.
This comes from a scripture called the Prabhajja Sutta.
तर हे जे सूत्त आहे म्हणजे एक प्रबज्ञ सूत्त नावाचं म्हणजे बुद्धाचा संदेश आहे त्याच्यामधून मी तुम्हाला कथा सांगणार आहे.
And I think prabhajja in Marathi and Hindi means letting go.
आणि प्रबज्ञ म्हणजे मराठी किंवा हिंदी मधून जर आपण लक्षात घेतलं तर त्याला म्हणजे सगळं काही आपण सोडतो त्याग करतो सोडून जातो त्याला म्हटलेलं आहे प्रबज्ञ.
So this story is about the Buddha letting go of things that hold him back from spiritual life.
तर ही गोष्ट जी सांगितलेली आहे प्रबज्ञ सूत्तामध्ये बुद्धाने कसं त्यांच्या जीवनातील सगळ्या गोष्टी सोडून ते सत्याच्या शोधामध्ये निघाले अशा प्रकारची ही कथा आहे.
I'm first of all going to tell you the story.
तर पहिल्यांदा मी तुम्हाला ही कथा सांगणार आहे.
And then I'm going to say what the story means for us today.
आणि मग मी तुम्हाला म्हणजे या कथेचा म्हणजे मूळ अर्थ आपल्या जीवनाशी कसा लावायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे.
Because when we hear stories of the Buddha, we have to take some meaning from it and apply it to our lives today.
कारण की जेव्हा तेव्हा आपण कथा ऐकतो कथा वाचतो त्याच्यामधून बोधप्रद ज्या गोष्टी असतात त्या बोधप्रद गोष्टी घ्यायच्या असतात आणि आपल्या जीवनामध्ये त्याला उतरवायच्या असतात.
So the story starts with the Buddha explaining why he left his home and became a wanderer.
तर बुद्धाने या कथेमध्ये सांगितलेलं आहे की का त्यांनी घर सोडलं आणि का ते संन्यासी झाले आणि म्हणजे सत्याच्या शोधामध्ये निघाले.
He lived in a very nice city called Kapilavastu.
तर ते अतिशय सुंदर अशा शहरामध्ये त्या काळातील कपिलवस्तु इथे ते राहत होते.
And when he became a wanderer, he had a difficult life.
तर तेव्हा जेव्हा ते संन्यासी बनले सगळं सोडून ते जंगलात गेले त्यावेळेस मात्र त्यांच्या पुढे अतिशय कठीण परिस्थिती होती, कठीण जीवन होतं.
In those days in India, in the north of India, many people were wanderers looking for spiritual truth.
आणि त्या काळामध्ये आपल्या वाचनातून असं सुद्धा आपल्याला माहिती होतं की अनेक लोक घर सोडून जंगलामध्ये जायचे सत्य शोधण्याच्या म्हणजे फिरायचे सत्य शोधण्यासाठी.
They begged their food from ordinary people.
ते इतर लोकांकडून गावांमधून फिरून भिक्षा मागायचे जीवन जगण्यासाठी.
And the wanderers had all sorts of different ideas about religion.
आणि त्याच प्रकारे सगळ्या संन्यासांची त्या काळामध्ये वेगळ्या वेगळ्या कल्पना होत्या धर्माबद्दल.
They had all sorts of practices, religious practices.
तर निरनिराळ्या प्रकारचे संप्रदाय होते, निरनिराळ्या प्रकारचे विचार होते आणि त्या सगळ्या म्हणजे जे संन्यासी होते ते विचार घेऊन चालत होते.
Some of them spent all day discussing philosophy.
काही लोक फक्त तत्वज्ञानाच्या चर्चा करत असत.
Some of them tortured their bodies.
काही लोक स्वतःच्या शरीराला त्रास देत असत, वेदना क्लेश देत असत.
So the Buddha tells us that he left home because he found life in his home uncomfortable.
तर बुद्धाने त्या कथेमध्ये प्रवज्ञा सूत्रामध्ये सांगितलं की जे काही भौतिक जीवन आहे ते भौतिक जीवन त्यावेळेस म्हणजे बुद्धाला अतिशय म्हणजे कष्टप्रद झालं, त्याला जीवन जगणं म्हणजे मुश्किल होऊन गेलं, म्हणून त्यांनी ते भौतिक जीवन सोडलं.
He said there wasn't enough space in his home.
ते म्हणतात की त्यांच्या त्या म्हणजे कपिल वस्तू मध्ये त्यांच्या घरी म्हणजे त्यांना राहण्यासारखी तेवढी म्हणजे खऱ्या खुऱ्या अर्थाने जागा नव्हती.
He said his home was dusty.
ते म्हणाले तिथे त्यांच्या घरी सगळी धूळ भरलेली आहे.
And then he said, when I became a wanderer, I practiced spiritual practice in everything I did.
आणि ते म्हणाले की जेव्हा मी संन्यासी होईल त्यावेळेस खऱ्या अर्थाने मी आध्यात्मिक जीवन जगण्याचा प्रयत्न करेल, आध्यात्मिक जीवन जगेल.
He then starts talking about a particular time in his life.
तर नंतर त्यांनी त्यांच्या जीवनातील अतिशय सुंदर अशी कथा सांगितली जी त्यांना आठवत होती.
This is something that happened after he left home but before he was enlightened.
तर बुद्धत्व प्राप्त करण्यापूर्वी जेव्हा सिद्धार्थ म्हणून ते राजकुमार होते आणि त्यांनी घर सोडलं त्यावेळेस ही कथा ते सांगत आहेत.
He was begging for food in a big city called Rajagriha.
तर राजगृह नावाचं फार मोठं शहर होतं त्या काळामध्ये. तिथे म्हणजे जे बुद्धत्व प्राप्त करण्याच्या पूर्वी ते शहरामध्ये भिक्षा मागत होते.
Rajagriha is now not a city, it's jungle.
तर सध्याचं जर राजगृह पाहिलं तर काही शहर म्हणून ते सध्या आपल्याला पाहता येत नाही, आजूबाजूला मोठं घनदाट जंगल आहे.
But then it was the oldest city in the Ganges area.
पण त्या काळामध्ये बंधू आणि भगिनींनो गंगेच्या काठावरच एक फार मोठं शहर म्हणजे ते प्रसिद्धीच होतं.
And it was a very wealthy city.
आणि त्या काळामध्ये ते शहर अतिशय सुखाने धनाने समृद्ध होतं.
It was the capital of Magadha state.
तर राजगृह त्या काळातलं मगध हे जे सगळ्यात मोठं बलशाली राज्य होतं त्या राज्याची ती राजधानी होती.
The city itself was up in the mountains.
तर हे शहर उंच अशा पर्वतावर बसलेलं होतं.
And Magadha state had a very wealthy king.
आणि मगध राज्याचा जो राजा होता तो अतिशय धनसंपन्न होता.
Because Magadha state had very good agriculture from the Ganges.
कारण गंगेच्या काठावर असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये शेती तिथे होत होती, त्यामुळे संपन्नता त्या देशामध्ये होती.
They had very good trade up and down the river.
आणि नदीच्या माध्यमाने ते फार चांगला तेथील लोक व्यापार करत असत.
And they had copper and gold mines, copper and iron mines.
त्याचबरोबर तांबा आणि लोखंडाच्या खाणी त्या क्षेत्रामध्ये होत्या.
And the king was Bimbisar was very wealthy.
आणि त्या राज्याचा जो राजा होता त्याचं नाव आपल्या सर्वांना माहिती असेल, तो म्हणजे बिंबिसार होय.
He had a lot of power and a very big army.
तर त्याच्याकडे फार मोठं सैन्य होतं आणि राजा म्हणून त्याची फार मोठी शक्ती होती.
So this is a true story.
तर ही सत्यकथा आहे.
King Bimbisar was in his palace.
बिंबिसार हे आपल्या राजवाड्यामध्ये उपस्थित होते.
And he looked out and he just happened to see the Buddha.
आणि ते आपल्या राजवाड्याच्या गच्चीवर उभे राहून बाहेर बघत होते आणि त्यांना लक्षात आलं की जो सिद्धार्थ आहे तो इथे जवळच म्हणजे उभा आहे.
It's seen a lot of wanderers before.
तर सिद्धार्थाला बघण्यापूर्वी अनेक संन्यासांना बिंबिसाराने पाहिलेलं होतं.
That he was especially impressed with this one.
पण बिंबिसार मात्र सिद्धार्थाला पाहून अतिशय प्रभावित झाला.
He said, "That man there is very mindful."
बिंबिसार म्हणाला, तो जो गृहस्थ आहे सिद्धार्थ तो अतिशय जागृतीपूर्ण आहे.
He is handsome.
तो सुदृढ आहे.
He has got a beautiful complexion.
त्याच्या चेहऱ्यावर अतिशय जबरदस्त तेज आहे.
He walks in an attractive way.
आणि तो चालतो आहे, तो पण जागृतीपूर्ण चालतो आहे.
And his eyes are just a little distance in front of him.
आणि त्याचे डोळे अर्धवट उघडलेले आहे, खूप जास्त तो म्हणजे विचलित नाही.
So the king said to his attendant, "Follow that man."
तर राजाने आपल्या सहकारी मित्रांना सांगितलं की या गृहस्थाचा पाठलाग करा.
Tell me where he's going.
आणि हा कुठे जातोय, कुठे बसतोय, काय करतोय याच्याबद्दल माहिती गोळा करून आणा.
And what he does.
आणि तो काय नेमकं करतो आहे त्याची माहिती घेऊन या.
So sometime later, his attendants came back and reported back to the king.
काही वेळानंतर बिंबिसारचे जे सहकारी होते ते परत आले आणि त्यांनी जे काही पाहिलेलं होतं ते सगळं त्यांनी राजाला सांगितलं.
And they said to the king, after he'd taken enough food, he went off into the mountains.
तर सहकाऱ्यांनी सांगितलं राजाला की त्यांनी भिक्षा घेतल्यानंतर ते पर्वतावर चढले, पर्वतावर चढून त्यांनी भिक्षा खाल्ली आणि त्याच्यानंतर ते तिथे विराजमान झाले.
And they said to the king, "Your Majesty, he's sitting there in the mountains like a lion."
आणि ते सहकारी मित्र म्हणाले, राजा तो माणूस त्याला बघून असं वाटतं की जणू काही सिंह तिथे बसलेला आहे.
Like a tiger.
जणू काही वाघ तिथे बसलेला आहे.
Like a bull.
जणू काही जो फार जबरदस्त असता, शक्तिवान बैल असतो अशा सारखा तो तिथे बसलेला आहे.
So this very wealthy, powerful king decided to meet the Buddha.
म्हणून त्या राजाला अतिशय म्हणजे आनंद झाला हे सगळं ऐकून आणि त्याला वाटलं की आपण याला भेटलं पाहिजे, आपण याच्या भेटीस गेलं पाहिजे.
First he went on a chariot, but then he had to walk the last part.
तर सुरुवातीला राजा आपल्या रथावर बसून म्हणजे काही दूर पर्यंत गेला आणि जेव्हा पर्वतांची सुरुवात झाली त्यावेळेस रथ वगैरे सोडून त्याला पायी जावं लागलं.
And the two men met. When the two men met and they greeted to each other.
आणि त्यानंतर राजा पर्वत चढून वर गेला आणि दोन महान माणसं एकमेकांना भेटत होती तिथे.
The Buddha didn't feel inferior. He didn't feel that the king was better than him.
तर बुद्धाला म्हणजे तिथे राजाबद्दल कसल्याही प्रकारची अशी किंतु परंतु वाटला नाही, त्याच्याबद्दल कसलाही न्यूनगंड वाटला नाही.
And the king said to the Buddha, "I'm very impressed by your appearance."
आणि राजा बुद्धाला तिथे म्हणाला की तुमचं सगळं म्हणजे चालणं बघून, तुमच्या शरीराकडे बघून मी अतिशय प्रभावित झालेलो आहे, मला फार जबरदस्त म्हणजे तुमच्याबद्दल प्रभाव निर्माण झालेला आहे.
Please tell me about your background.
कृपया मला तुमची पार्श्वभूमी सांगा, तुम्ही कुठून आलात आणि काय करणार आहात.
The Buddha said, "I come from another kingdom."
तर बुद्ध म्हणाले की मी एका वेगळ्या राज्यामधून आलेलो आहे.
The kingdom of Kosala.
त्या राज्याचं नाव कोशल प्रदेश आहे.
I come from a Shakyan tribe.
मी शाक्य वंशामधून आलेलो आहे.
We live in the mountains.
आणि मी पर्वतावर राहतो.
And then the Buddha spoke very appreciatively of his community.
आणि स्वतःच्या वंशाबद्दल बुद्धाने म्हणजे शाक्य वंशाबद्दल अभिमानानं अनेक गोष्टी राजा बिंबिसारला सांगितल्या.
And then the king said, "I will offer you a very high position in my government."
नंतर राजा बुद्धाला म्हणाला की म्हणजे माझ्या राज्यामध्ये तुला अत्यंत महत्वाचं पद मी देऊ इच्छितो.
You can be at the head of my army.
राजा त्याला म्हणाला की माझ्या सैन्याचा प्रमुख सेनापती म्हणून मी तुला बनवू इच्छितो.
You can have a lot of wealth.
तुला या सगळ्यामधून खूप धनसंपत्ती मिळेल.
You will have a lot of status.
तुला खूप प्रतिष्ठा मिळेल.
But of course the Buddha wasn't tempted.
पण हे सगळं राजाकडून ऐकून बुद्धाला काहीच वाटलं नाही, बुद्धाला कसलीही उत्तेजना मिळालेली नाही.
He just said one thing.
त्यांनी फक्त एकच म्हणजे एक गोष्ट सांगितली बुद्धाने.
I have seen that craving makes unhappiness.
मी हे पाहिलेलं आहे, तृष्णेमुळे या जगामध्ये सगळ्या प्रकारचं दुःख आहे.
Then the Buddha just sang a song.
नंतर बुद्धाने एक गाणं तिथे म्हटलं.
He said, "I will go on with the struggle."
मी संघर्ष करून माझ्या आध्यात्मिक जीवनाचा मी स्वतः विकास करणार आहे.
दिस इज व्हॉट गिव्स मी हॅपीनेस.
आणि याच्यामधूनच मला खऱ्या अर्थाने जीवनाचा खरा आनंद मिळेल.
दिस इज वेअर आय फाइंड माय प्लेजर.
आणि म्हणून मला आनंद मिळवण्याचा हा खरा मार्ग होय असं मी मानतो.
नाउ आय हॅव टू इंटरप्रेट दिस सो दॅट वी कॅन मेक इट युजफुल टीचिंग फॉर अस टुडे.
तर याला सोप्या शब्दामध्ये याच्यामधून बोध काय घ्यायचा हे मी तुम्हाला आता यानंतर सांगणार आहे.
सो फर्स्ट ऑफ ऑल द रीझन्स द बुद्धा सेड ही लेफ्ट होम फॉर.
तर पहिलं आपण पाहू बुद्धाने जे सांगितलं कोणत्या कारणासाठी मी म्हणजे घर सोडलं त्याबद्दल आपण बघू.
इट डझंट मेक सेन्स टू थिंक दॅट ही लेफ्ट होम बिकॉज इट द होम वॉज फिजिकली अनकम्फर्टेबल.
आता असा काही अर्थ घ्यायचा नाही. बुद्धाने म्हटलं की माझ्या घरी काही तेवढी मला राहायला जागा नव्हती आणि म्हणून मी घर सोडलं, तर त्याच्यामधून जो अर्थ घ्यायचा आहे तो आपण बघू.
ही केम फ्रॉम अ वेल्थी फॅमिली अँड ही लिव्ड इन अ व्हेरी बिग अँड नाइस हाउस.
कारण की तुम्हाला हे सगळं माहिती आहे, त्याचे वडील राजा होते आणि अतिशय धनसंपन्न म्हणजे फार मोठं वैभव असलेलं असं ते कुटुंब होतं.
गोइंग अवे फ्रॉम हिज होम टू बी अ वॅन्डरर वुड हॅव बीन अ डिफिकल्ट लाइफ.
तर घर सोडून संन्यासी म्हणून जगणं म्हणजे एका कठीण अशा जीवनाला पुढे जाणं.
There's a lot of uncertainty. Sometimes he wouldn't get any food.
सगळ्या प्रकारची जीवनामध्ये अनिश्चितता असते. तुम्हाला जेवायला मिळेल किंवा नाही मिळेल याची काही खात्री नसते.
And of course the roads of India would be very dusty.
आणि त्यावेळेस भारताचे जे काही कच्चे रस्ते होते ते अतिशय धुळीने माखलेले असतील.
So we can think of the Buddha talking about home being not enough space and dusty as metaphors.
तर बुद्ध जे म्हणत आहेत तिथे की माझ्या घरी जागा नव्हती आणि घरी सगळी धूळ भरलेली होती, तर याचा याला रूपक म्हटलं जातं म्हणजे प्रतिकात्मक म्हटलं जातं, त्याच्यामधून म्हणजे संदेश घ्यायचा असतो.
The Buddha used metaphors a lot.
अशा प्रकारचे अनेक म्हणजे प्रतीक आणि रूपक बुद्धाने आपल्या धम्म प्रवचनामधून वापरलेले आहेत.
He found it a very useful way of teaching.
त्यांना ह्या माध्यमाने धम्म शिकवणं अतिशय आनंदाचं आणि चांगलं वाटत होतं.
I'll give you an example of other metaphors.
मी तुम्हाला एक वेगळं अजून एक उदाहरण म्हणजे रूपकाचं सांगणार आहे.
Buddha said that the life of a human being is like a fish in shallow water that is struggling.
तर बुद्ध एके ठिकाणी असं म्हणतात की माणसाचं जीवन कसं आहे, तर फार छोटस पाणी आहे आणि त्या कमी पाण्यामध्ये मासा जसा म्हणजे पोहण्यासाठी तडफडत असतो, अशा प्रकारे माणसाचं जीवन आहे या भौतिक जीवनामध्ये तो सुद्धा तडफडत असतो.
He didn't mean that we breathe underwater.
त्यांनी असं काही म्हटलेलं नाही की पाण्यामध्ये म्हणजे मानवाने श्वास घ्यावा.
He didn't mean that we live in the water.
त्यांनी असंही म्हटलेलं नाही की आपण पाण्यात राहावं.
He meant that just as the fish is suffering, human life is also suffering.
त्यांनी हे सांगितलं की मासा त्या कमी पाण्यामध्ये जसं दुःख भोगत असतो, त्याची स्वतंत्रता नसते, अशाच प्रकारे माणूस सुद्धा ह्या भौतिक जीवनामध्ये दुःख भोगत असतो, त्याला स्वतंत्रता नसते.
For instance, we all have to grow old.
कारण की उदाहरणादाखल घ्यायचं झालं तर एक दिवस आपण सुद्धा म्हातारे होणार आहोत.
We can get sick at any time.
आपल्याला माहिती नाही पण कोणत्याही वेळेस आपण आजारी होत असतो.
Sometimes we meet nice people but sometimes we meet difficult people.
काही वेळेस आपल्याला खूप चांगली लोक भेटत असतात, काही वेळेस आपल्याला म्हणजे त्रास देणारी लोक भेटत असतात.
Sometimes it's hard to get enough money.
आणि त्याचबरोबर म्हणजे पर्याप्त म्हणजे धन म्हणजे प्राप्त करणं हेही कठीण असतं.
There are many many difficulties for a human being.
तर मनुष्य जीवनापुढे बंधू आणि भगिनींनो अनेक समस्या आहेत.
So this is what the Buddha meant when he said human beings are like fish in shallow water.
तर बुद्धाला हे म्हणायचं आहे की कमी पाण्यामध्ये जसं मासा तडफडतो, अशाच प्रकारे या भौतिक जीवनामध्ये माणूस दुःखामुळे भरडला जातो, दुःखामुळे तडफडत असतो.
I'll give you another example of a metaphor from the Buddha.
तर असंच अजून एक उदाहरण मी तुम्हाला रूपकाचं बुद्धाच्या जीवनातलं सांगणार आहे.
He said if we experience craving it's like having an iron chain holding us down.
तर बुद्ध म्हणतात की जर आपण म्हणजे तृष्णेमध्ये बळी पडत असू तर त्याचा अर्थ असा आहे की जणू काही म्हणजे लोखंडाच्या मोठ्या साखळ्या आहेत आणि त्यांनी आपल्याला साखळ्यांनी जकडून ठेवलेलं आहे.
Let's take the example of craving for cigarettes.
आता उदाहरण घ्या, आपल्याला आज सिगारेटची तृष्णा आहे.
The Buddha didn't mean that if you have a craving for cigarettes that you have an iron chain around you holding you down.
तर यामध्ये आपण लक्षात घेण्याचा प्रयत्न करू की म्हणजे लोखंडाच्या साखळ्यांनी आपल्याला बांधून ठेवलेलं आहे याचा काय अर्थ घ्यायचा.
But we know when we feel craving, we don't feel free, we don't feel happy.
तर जेव्हा जेव्हा आपल्या मनामध्ये मनामध्ये तृष्णा निर्माण होते त्यावेळेस आपल्याला आनंद होत नाही आपल्याला दुःखच होत असते.
So when we have big amounts of craving we feel like we would feel with an iron chain.
तर जेव्हा जास्त प्रमाणामध्ये तृष्णा निर्माण होते त्यावेळेस हे समजायचं की लोखंडी साखळ्यांनी आपण जकडलेले आहोत.
Very heavy chains.
फार मजबूत अशा लोखंडी चेन आहेत.
So let's look at the first metaphor. The Buddha said he hadn't got enough space at home.
तर पहिलं रूपक बघू आपण. बुद्ध म्हणतात की त्यांच्या घरी पर्याप्त जागा नव्हती त्यांना राहण्यासाठी.
If ever you go into a very small little area and you haven't got enough space you feel uncomfortable.
तर जिथे कुठे समजा आपण गेलो आणि जर आपल्याला पर्याप्त जागा नाही मिळाली तर आपल्याला आरामदायक वाटत नाही आपल्याला कोंदटल्यासारखं वाटते.
This is what the Buddha felt at home because he was not able to do what he wanted.
तर बुद्धाला सुद्धा जेव्हा ते राजवाड्यात राहत होते त्यावेळेस त्यांची अशाच प्रकारची भावना होती. त्यांच्या मनामध्ये ज्या काही इच्छा आकांक्षा होत्या त्याप्रमाणे ते करू शकत नव्हते आणि म्हणून त्यांना तिथे गुदमरल्यासारखं वाटत होतं कोंडल्यासारखं वाटत होतं.
He wanted to get on with spiritual practice so that he could help everybody.
कारण त्यांना आध्यात्मिक जीवन जगायचं होतं जेणेकरून सत्य शोधून संपूर्ण मानव जातीसाठी काहीतरी त्यांना चांगलं कल्याण असं करायचं होतं.
And when we breathe in dusty air, it's irritating.
आणि जेव्हा केव्हा म्हणजे आपण म्हणजे शहरामध्ये किंवा गावांमध्ये म्हणजे श्वास घेतो त्याच्यामधून धूळ आपल्या नाकात जात असते त्याच्यामुळे आपल्याला त्रास होत असतो.
So the Buddha felt this as well.
तर अशाच प्रकारे बुद्ध म्हणजे घरी राहत असताना गुदमरल्यासारखं त्यांना वाटायचं कोंडल्यासारखं वाटायचं त्यांना आध्यात्मिक जीवन जगायचं होतं.
So what about us? We can't become shramanas.
तर आपल्याबद्दल काय आहे आपणही म्हणजे बुद्धासारखे सगळेच्या सगळे काही श्रामणेर करू शकत नाही.
Shramana is very difficult now because it's not like being a monk.
तर म्हणजे भिक्षू म्हणून म्हणजे जीवन जगणं त्याच्यापेक्षा श्रामणेर म्हणून थोडस वेगळं आहे.
A monk has a regular place where he can stay. He has a room.
तर भिक्षू जे असतात त्यांना म्हणजे नियमितपणे आचरण करण्यासाठी ते प्रवृत्त झालेले असतात.
And they have regular meals.
आणि त्याचबरोबर म्हणजे नियमितपणे ते जेवण घेत असतात.
But a wanderer has no place to live.
पण जे संन्यासी असतात जे जंगलामध्ये भटकतात त्यांच्यासाठी राहायला कुठेही जागा नसते जंगलामध्ये सतत ते भटकत असतात.
And many of us have family responsibilities.
आपल्यामध्ये बरेच लोक आहेत ज्यांना त्यांच्या कुटुंबाच्या जबाबदाऱ्या आहेत.
So if we can't become wanderers at least we can live a life that's suitable for spiritual practice.
जर आपण संन्यासी बनू शकत नाही पण मात्र आपण याच जीवनामध्ये राहून आध्यात्मिक जीवन जगू शकतो श्रेष्ठत्वाचं चांगलं जीवन जगू शकतो.
For instance we can choose our friends that are helpful for our life.
हे आपल्यावर अवलंबून आहे कोणत्या मित्रांसोबत राहायचं आणि चांगलं जीवन जगण्यासाठी चांगले मित्र जमवायचे हे आपल्यावर अवलंबून आहे.
Don't choose friends who drink a lot of alcohol.
अशा प्रकारचे मित्र निवडू नका जे दारुडे आहेत आणि त्यांच्यामुळे तुम्हाला कसलीही प्रेरणा मिळणार नाही त्यांच्यामुळे तुम्हाला कसलीही मदत होणार नाही.
When we get married we can have a small wedding. This is what Baba Sahab suggested.
बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे की जेव्हा केव्हा आपण विवाहाला पुढे जातो लग्न प्रसंग घरी येतो त्यावेळेस खर्च करू नका तर कमीत कमी खर्चामध्ये हे भागवा.
When we have some free time we can use it well.
आपल्याकडे जेव्हा मोकळा वेळ असेल निवांत वेळ असेल त्या निवांत वेळेचा जीवनासाठी चांगला उपयोग करा.
We can encourage our children to get good education.
आपल्या मुलांना प्रोत्साहन द्या त्यांनी जास्त चांगलं शिक्षण घेतलं पाहिजे स्वतःच्या पायावर चांगल्या प्रकारे उभं राहिलं पाहिजे.
And in this way we can have a life suitable for spiritual development.
अशा प्रकारचं जीवन जर आपण म्हणजे प्राप्त करण्याचा प्रयत्न केला तर आपण बंधू आणि भगिनींनो आध्यात्मिक जीवन जगण्यासाठी पुढे येऊ शकू.
This is a life that will make us happy.
अशा प्रकारे आपण आपला जीवन आनंदमय जगू शकू.
Make us feel that we've got dignity.
आपल्या म्हणजे जीवनामधून आपल्याला चांगलं वाटेल प्रतिष्ठा प्राप्त केल्यासारखं वाटेल.
The Buddha said that he was living a completely pure life.
तर बुद्ध तिथे म्हणाले की मी या मार्गाने जाऊन अतिशय शुद्ध मानवी जीवन जगण्याचा प्रयत्न करणार आहे.
Now a pure life is a life that encourages pure states of mind.
तर शुद्ध जीवन म्हणजे आपल्या मनाची शुद्धी करणे होय असा त्याचा अर्थ आहे.
Mind states with no greed, no hatred, no confusion.
असं मन ज्या मनामधून म्हणजे लोभ मोह आणि द्वेष ह्या सगळ्या नकारात्मक भावना संपलेल्या आहेत आणि शुद्ध झालेलं आहे असं जीवन.
I'll give you a metaphor again.
मी तुम्हाला परत एक रूपक सांगणार आहे.
When you find gold in the nature, it's all mixed up with other things.
तुम्हाला जेव्हा खाणीमध्ये सोनं सापडतं तेव्हा ते सोनं जे आहे इतर बऱ्याचशा गोष्टींनी म्हणजे भरलेलं असतं.
And you have to remove all the impurities before you get pure gold.
तर शुद्ध सोनं मिळवण्यासाठी बंधू आणि भगिनींनो त्याच्यामधून इतर ज्या गोष्टी असतात त्याची अशुद्धता असते ती आपल्याला काढून टाकावी लागते आणि मग नंतर आपल्याला शुद्ध सोनं मिळत असतं.
When we take out all the impurities, we're left with a metal that's bright and strong and beautiful.
जेव्हा त्या सोन्याची संपूर्ण अशुद्धता संपून जाते तेव्हा मग ते सोनं अतिशय पिवळ्या रंगाचं चकाकत असतं, आकर्षक असतं.
This is what the Buddha was trying to do in his own mind.
अगदी अशाच प्रकारे बुद्ध आपल्या मनाबद्दल सांगता आहेत, मनाची अशुद्धता पूर्ण प्रकारे काढून टाकायची आणि शुद्ध मन तयार करायचं.
He was getting rid of greed, hatred and confusion.
सगळ्या प्रकारचा जो गोंधळ आहे, संभ्रम आहे, लोभ मोह द्वेष आहेत, नकारात्मक भावना आहेत त्याचा नायनाट करायचा.
He said, I'm trying to purify my mind in everything I do.
तर बुद्ध म्हणतात माझं मन मी प्रत्येक क्षणाक्षणाला जी जी काही कृती करतो त्या सगळ्या कृतीपासून म्हणजे पूर्णतः शुद्ध करतो आहे.
So everything he did, he turned into spiritual practice.
आणि प्रत्येक कृती बुद्धाची ही आध्यात्मिक जीवन जगण्याच्या दिशेने वाटचाल करते आहे.
If he was begging for food, it was spiritual practice.
जेव्हा ते भिक्षा मागायचे त्यावेळेस ते आध्यात्मिक जीवन जगायचे.
Talking to friends, spiritual practice.
जेव्हा ते मित्रांशी बोलायचे तेव्हा सुद्धा ते आचरण करायचे.
Eating, spiritual practice.
जेव्हा जेवण करायचे त्यावेळी पण ते आचरण करायचे.
Even when he was resting, he made it into spiritual practice.
जेव्हा बुद्ध झोपायचे त्यावेळी सुद्धा ते आचरण करायचे.
Because he did it all very mindfully.
कारण हे सगळं ते अतिशय जागृतीने स्मृतीपूर्वक करत असत.
So we have to learn something from this.
तर या पद्धतीच्या बुद्धाच्या जीवनामधून आपण संदेश घेतला पाहिजे, आपण शिकवण घेतली पाहिजे.
We have to apply the basic principles of Buddhism in all situations.
तर बौद्ध धर्माचे जे मूलभूत तत्व आहेत ते प्रत्येक परिस्थितीमध्ये आपण लावून पाहिले पाहिजे, व्यवहारामध्ये ते तपासून पाहिले पाहिजे.
When we're talking with our friends.
जेव्हा आपण मित्रांशी भेटत असतो तेव्हा.
When we're with our family.
जेव्हा आपण कुटुंबामध्ये असतो तेव्हा.
If we ever go into the city of Nagpur.
जेव्हा आपण शहरामध्ये जात असतो तेव्हा.
When we're out in the fields working.
जेव्हा आपण शेतामध्ये काम करत असतो तेव्हा.
When we're doing a puja.
जेव्हा आपण पूजा करत असतो तेव्हा.
Even when we're just sitting and eating a meal.
जर आपण बसलेलो असो आणि जेवण करत असो त्यावेळी सुद्धा आपण आचरणशील असलो पाहिजे.
Always we have to be kind.
नेहमी आपण करुणेने भरले असलो पाहिजे.
We have to be polite.
आपण सभ्य असलो पाहिजे.
We have to try to keep our mind.
आपण आपलं मन अतिशय शुद्ध आणि जागृत ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
And we have to try to remember the Buddha.
आणि सतत आपण बुद्धाची आपल्या मनात आठवण ठेवली पाहिजे.
We have to try to remember Babasaheb.
आपण बाबासाहेबांची सतत आठवण ठेवली पाहिजे.
So if we do this, we'll be practicing in everything we do.
अशा प्रकारे जर आपण करत राहिलो तर आपण आपल्या जीवनामध्ये बुद्ध धर्माचं आचरण करतो आहोत असा आपल्या जीवनाला अर्थ प्राप्त होईल.
We'll be doing what the Buddha did.
ज्या प्रकारे बुद्धाने त्यांचं जीवन जगले त्याच प्रकारे आपण सुद्धा जीवन जगण्याचा प्रयत्न करतो आहोत असं होईल.
Now something else in the story.
याशिवाय कथेमध्ये अधिक काही गोष्टी सांगितलेल्या आहेत.
King Bimbisar said the Buddha is very attractive.
तर बिंबिसार राजा म्हणाला की बुद्ध अतिशय आकर्षक दिसतात, प्रभावी दिसतात.
He said he's very mindful.
ते म्हणाले की ही व्यक्ती अतिशय जागृतीपूर्ण आहे, स्मृतीपूर्वक आहे.
If somebody really has a very mindful state, then it shows in their appearance.
जी व्यक्ती जागृत असते, स्मृतीपूर्ण असते, त्या व्यक्तीच्या कृतीमधून, त्या व्यक्तीच्या शरीरामधून ती जागृती, ती स्मृती बाहेर म्हणजे झळकत असते.
He said the Buddha is handsome.
ते म्हणाले की बुद्ध अतिशय निरोगी आहेत, सुदृढ आहेत.
And this is something we know from other stories about the Buddha. He was very good looking.
आणि आपल्याला बुद्धाची कथा माहिती आहे की ते शरीराने दिसायला फार सुंदर होते, सुदृढ होते, निरोगी होते.
Then he said he has a good complexion.
त्यानंतर राजा म्हणाला की त्याच्या चेहऱ्यावर अतिशय तेज दिसत आहे.
Well, he would have had very good mind states.
कारण की म्हणजे त्यांचं मन अतिशय उच्च पातळीवर होतं म्हणून हे सगळं अशा प्रकारे त्यांचं शरीर दिसत होतं.
And if you have a good mind state, it has effects on your body.
जर तुमचं मन चांगलं असेल तर तुमच्या शरीरावर सुद्धा त्याचा परिणाम होत असतो.
I was recently on a shibir.
मी नुकताच एका शिबिरामध्ये गेलेलो होतो.
And I was in the front ringing the bells.
आणि मी सगळ्याच्या पुढे बसायचो आणि मी बेल वाजवायचो.
And we did some meditation and before at the end of the meditation I looked at the faces of the people.
तर ध्यान साधनेला सुरुवात करण्यापूर्वी बेल वाजवताना मी सगळ्या लोकांच्या चेहऱ्यांकडे बघत होतो.
Some of the people were very concentrated.
काही लोक अतिशय एकाग्र झालेले दिसायचे.
And they looked so happy.
त्यांच्या चेहऱ्यावर अतिशय आनंद झळकत असायचा.
You could tell from their face that they were in a very very good state.
त्यांच्या चेहऱ्यावरून तुम्ही सांगू शकत होता किंवा तुम्ही बघू शकत होता की ते अतिशय आनंदित आहेत.
And the opposite is also true.
आणि त्याचबरोबर याच्या विरुद्धही काही गोष्टी आहेत त्या पण खऱ्या आहेत.
If we get full of anger and fear, then our body is weak.
जर आपण हे लक्षात घेतलं की आपल्याला खूप राग आलेला आहे तर रागाच्या भरात माणूस आल्यानंतर त्याच्या शरीरावर त्याचा काय परिणाम होतो हेही सुद्धा आपल्याला माहिती आहे.
So it's very important to have good mind states.
आणि म्हणून बंधू आणि भगिनींनो, सुंदर मन असणं, चांगलं मन असणं हे अतिशय महत्वाचं आहे.
Then King Bimbisar said the Buddha's eyes are just a little distance in front.
नंतर राजा म्हणाले, बिंबिसार राजा म्हणाले बुद्धाला की त्यांचे डोळे अर्धवट म्हणजे उघडे असतात, फक्त थोडस पुढे पाहून ते चालत असतात.
The Buddha wasn't boastful, he wasn't conceited.
तर बुद्ध हे म्हणजे बढाई किंवा चढाई करून काहीही सांगत नव्हते आणि कोणाच्याही बद्दल नकारात्मक ते नव्हते.
If he'd been conceited, he would be looking at everybody and hoping everyone would look at him.
जर ते नकारात्मक असते किंवा अतिशयोक्तीपूर्ण म्हणजे ते जर सांगितलं असतं तर अनेक लोकांनी त्यांच्याकडे म्हणजे अनावश्यक म्हणजे लक्ष दिलं असतं.
Now in the modern world, this problem of conceit is a big problem.
आजच्या या आधुनिक जगामध्ये अशा प्रकारचे अनेक म्हणजे समस्या आहेत, अनेक लोक याच्याने ग्रासलेले आहेत.
Conceit is when we feel better than other people and we have no sympathy for their problems.
तर म्हणजे आपण स्वतःला श्रेष्ठ समजणं, या भावनेमधून जर आपण स्वतःला श्रेष्ठ समजत असू तर त्यामध्ये आपण इतरांना तुच्छ समजतो आणि याच्यामुळे समस्या आपल्यामध्ये निर्माण होतात.
It's a lack of maitri.
तिथे मैत्रीचा अभाव निर्माण होतो.
And people feel conceited about all sorts of different things.
त्याचबरोबर लोकांना निरनिराळ्या वस्तूंचा म्हणजे अभिमान असतो, त्या वस्तूंमुळे किंवा काही गोष्टींमुळे ते स्वतःला खूप श्रेष्ठ समजतात.
Maybe you feel conceited because your son has a government job.
तुमच्या मुलाला सरकारी नोकरी लागली म्हणून तुम्ही स्वतःला फार मोठं समजता, श्रेष्ठ समजत असता.
Maybe you feel conceited because there were a lot of people at your daughter's wedding.
तुमच्या मुलीच्या लग्नामध्ये हजारो लोकांनी उपस्थिती दिली त्याचा तुम्हाला अभिमान वाटत असतो, त्याच्यामुळे तुम्ही स्वतःला श्रेष्ठ समजत असता.
Maybe because you have a new motorbike.
तुम्ही एक नवीन म्हणजे मोटरबाईक म्हणजे विकत घेतलेली आहे, गावामध्ये इतरांकडे तशी बाईक नाही, त्याच्यामुळे तुम्हाला श्रेष्ठ वाटत असतं.
And some people even feel conceited because they think they're better spiritually than other people.
आणि काही लोकांना असं वाटतं की मी रोज बुद्धविहारात जाऊन वंदना करतो, बाबासाहेबांची आठवण करतो, कार्यक्रम आला की इतर लोक काही करत नाही म्हणून मी त्यांच्यापेक्षा जास्त श्रेष्ठ आहे असं लोकांना वाटत असतं.
Conceited person wants to tell everybody else how wonderful they are.
तर अशा प्रकारे म्हणजे ज्यांना ज्यांच्या मनामध्ये उच्चतेची भावना निर्माण झालेली असते, श्रेष्ठत्वाची भावना निर्माण झालेली असते, ते इतर सगळ्यांना आपल्यापेक्षा कमी समजतात, लहान समजतात, तुच्छ समजतात.
But usually you can sense when someone is conceited.
पण तुम्हाला मात्र म्हणजे लक्षात येतं की ही व्यक्ती कशा प्रकारे बोलते आहे, नेमकं खरं बोलतं आहे की खोटं बोलतं आहे हे तुम्हाला लक्षात येत असते.
But the Buddha wasn't like this at all.
पण बुद्ध मात्र ह्या सगळ्यांपासून मुक्त होते, अशा प्रकारे ते कसलीही गोष्ट करत नव्हते.
We mustn't be like this at all.
आणि आपण सुद्धा अशा प्रकारे करू नये, आपण चांगलं जीवन जगण्याचा प्रयत्न करावा.
बाबासाहेब wasn't like this at all.
बाबासाहेबांना हे काही म्हणजे आवडत नव्हतं आणि बाबासाहेबांनी सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये अशा काही गोष्टी केलेल्या नाहीत.
बाबासाहेब had a lot of power.
बाबासाहेबांकडे फार जबरदस्त ताकद होती.
He had a lot of people knew him. He had a lot of fame.
अनेक लोक बाबासाहेबांना जाणत होते, अनेक लोकांना बाबासाहेब आवडत होते.
He didn't waste his time boasting about how wonderful he was.
तर बाबासाहेबांनी कधीच आपला वेळ याच्यामध्ये घालवला नाही की मी किती महान कार्य करतो आहे, मी किती मोठा माणूस आहे, मी किती महान माणूस आहे असं सांगण्यामध्ये बाबासाहेबांनी काही वेळ घालवलेला नाही.
He just goes on with helping people.
तर नेहमी सतत बाबासाहेबांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून मानव जातीच्या कल्याणासाठी काम केलेलं आहे.
Something else we can learn from the fact that the Buddha's eyes were cast just a little way ahead.
तर यामधून आपण एक लक्षात घ्यायचं आहे की बुद्ध जे अर्धवट डोळे उघडे ठेवून थोडस पुढे जाऊन जे चालतात त्याचा अर्थ काय आहे?
His mind wasn't distracted.
त्यांचं मन कोणत्याही गोष्टी पासून म्हणजे विचलित होत नव्हतं हा त्याचा अर्थ आहे.
Just like your minds are not distracted, you're listening to me.
जसं आता आपण सगळे जण इथं बसून म्हणजे प्रवचन ऐकतो आहोत, आपलं मन इकडे तिकडे भटकत नाही आहे, आपण प्रवचनामध्ये आपलं मन म्हणजे लागलेलं आहे.
Now why did the king's assistant say the Buddha looks like a lion, like a tiger, like a bull?
आता आपण हे बघूया की राजाचे जे सहकारी होते ते राजाला असं का म्हणाले की बुद्ध हे सिंहासारखे दिसत आहेत बसलेले तिथे पहाडावर, बुद्ध हे वाघासारखे दिसत आहेत, बुद्ध हे फार मोठ्या अशा बैलासारखे दिसत आहेत.
These are all very confident animals.
तर हे सगळे प्राणी जर आपण लक्षात घेतलं तर ज्यांच्यामध्ये आत्मविश्वास फार जबरदस्त भरलेला आहे अशी ह्या प्राण्यांची प्रवृत्ती आहे.
The Buddha was also very confident.
आणि त्यामधून आपण हे लक्षात घ्यायचं आहे की बुद्ध सुद्धा फार मोठ्या आत्मविश्वासाने, जबरदस्त आत्मविश्वासाने त्या पहाडावर बसलेले होते.
How can we become more self-confident ourselves?
म्हणून आपण सुद्धा हे लक्षात घ्यायचं आहे की आपल्या जीवनामध्ये आपला आत्मविश्वास कसा वाढेल आणि आत्मविश्वासाने चांगलं जीवन कसं जगू आपण.
It's something we can develop gradually.
तर आत्मविश्वास बंधुवाने बघितलं हळूहळू विकसित करावा लागतो.
The first thing is we have to appreciate our own culture and our own background.
तर पहिली गोष्ट आपण केली पाहिजे सातत्याने ती म्हणजे आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगला पाहिजे, आपण ज्या वंशामधून आलेलो आहोत त्याचा अभिमान बाळगला पाहिजे.
We all have ancestors, we all have a history.
आपल्या सगळ्यांना पूर्वजांची परंपरा आहे, आपल्या सगळ्यांना इतिहास आहे.
And we can feel proud of that.
आणि आपल्याला आपल्या इतिहासाचा, आपल्या संस्कृतीचा, आपल्या वंशाचा अभिमान असला पाहिजे.
Just as the Buddha felt proud of his Shakyan history.
ज्या प्रकारे बुद्धाला ते शाक्य वंशातून आलेले होते त्याचा अभिमान होता.
And we can start to learn about our own culture and do local cultural activities.
आणि त्याचबरोबर आपण आपल्या संस्कृतीचा विकास केला पाहिजे, संस्कृती चांगली शिकून घेतली पाहिजे.
Another thing that develops our confidence is becoming ethical.
आणि दुसरी गोष्ट आपल्यामध्ये आत्मविश्वासाचा विकास करत असते ती म्हणजे शीलाचरण होय, पंचशीलेचं आचरण करणं होय.
If we don't act very well, we feel our life is of no use.
जर आपण शीलाचं आचरण करत नसू तर मनुष्य जीवनाला आपण अर्थ प्राप्त करून देऊ शकत नाही, मनुष्य जीवन व्यर्थ आहे.
Of course we all make mistakes.
आता आपण सगळ्यांच्या कडून चुका घडतात.
And we have to admit our mistakes.
आपल्या चुका आपण स्वीकारल्या पाहिजेत.
But we don't feel terrible when we admit our mistakes. We know that everybody makes mistakes.
चुका झाल्या म्हणून आपण घाबरून जाता कामा नये, भीतीग्रस्त होता कामा नये. सगळे आपण माणसं आहोत, आपल्याकडून चुका घडू शकतात, आपण चुकांना स्वीकारलं पाहिजे.
And because we're trying to get better, practice shield more, we start to feel good about our life.
तर या प्रकारे जर शील आपण आपल्या जीवनामध्ये चांगल्या पद्धतीने विकसित करण्याचा प्रयत्न करत राहिलो, शीलाचं आचरण करत राहिलो तर निश्चितच आपलं मनुष्य जीवन आनंदी झाल्याशिवाय राहणार नाही.
We know that we're on a long journey.
आपल्याला हे माहिती आहे की मनुष्य जीवनाचा हा
We know we're moving towards the Buddha, towards Babasaheb.
आपल्याला हे माहिती आहे आपण बाबासाहेबांच्या दिशेने जात आहोत, आपण बुद्धाच्या दिशेने जात आहोत.
So we're very happy to be going in a good direction.
म्हणून आपण योग्य दिशेने जात आहोत त्याचा आनंद बाळगला पाहिजे.
So we feel our life is worthwhile.
मग अशा प्रकारे जर जगलोत आपण तर आपण आपल्या जीवनाचं सार्थक केलं असं आपल्या जीवनाला अर्थ लाभ होईल.
If you live like this, you will start to feel more and more confident.
अशा प्रकारचं जर जीवन आपण जगत राहिलो तरच मनुष्य जीवन आत्मविश्वासाने जगू आणि मनुष्य जीवनाचा खरा आनंद आपण प्राप्त करू शकू.
Then we get to another thing in this story.
आता एक अजून एक गोष्ट या कथेतली जी आहे त्याच्याकडे आपण बघू.
The Buddha said, I have seen that craving brings unhappiness.
बुद्ध म्हणतात की तृष्णेमधून दुःखाची निर्मिती होत असते.
But we have to ask ourselves, what is craving?
मग म्हणून आपण विचारलं पाहिजे की तृष्णा म्हणजे नेमकं काय आहे.
There's many things that we can enjoy that are not bad and they're not craving.
अनेक गोष्टी आपण ज्या गोष्टीमधून आनंद प्राप्त करत असतो त्या काही तृष्णा नव्हे, त्या आनंदासाठी आपण घेत असतो.
For instance, I've been enjoying tonight, but it wasn't craving.
आता कल्पना करा, आजच्या या प्रसंगी अतिशय सुंदर तुम्ही बसलेला आहात, मी तुम्हाला प्रवचन करतो आहे आणि प्रवचनाचा आपण दोघेही आनंद घेतो आहोत, ही काही तृष्णा नव्हे.
I enjoyed the three young girls giving a song, but it wasn't craving.
आता इथे लहान लहान तीन मुली आलेल्या होत्या, अतिशय सुंदर त्यांनी स्वागत गीत म्हटलेलं आहे, ही काही तृष्णा नव्हे, त्याच्यामधून आपल्याला सगळ्यांना आनंद मिळाला.
And before we came here, we went down to the river.
आणि इथे येण्यापूर्वी आम्ही सगळे जण इथे पायी चालत चालत नदी काठी गेलो.
And the sun was just getting going down, it was starting to get dark.
आणि सूर्यास्त झालेला होता आणि हळूहळू म्हणजे थोडासा आता अंधार म्हणजे होऊ लागत होता.
And after Nagpur, it was very quiet.
आणि नागपूर पेक्षा मी पाहिलं की अतिशय नीरव अशी शांतता तिथे, त्याचा मी आनंद घेतला.
So it was very beautiful and I felt very happy.
तर अतिशय निसर्ग सौंदर्य, त्यामुळे मी अतिशय आनंदित झालो.
You are lucky to live in such a nice place.
तुम्ही अतिशय म्हणजे तुमचं सौभाग्य आहे की इतकं सुंदर म्हणजे निसर्ग आहे, नदी आहे, या काठाने तुम्ही राहत आहात.
The happiness I felt, it wasn't craving.
तर अशा प्रकारचा जो आनंद आपण उपभोगतो हा आनंद म्हणजे काही तृष्णा नव्हे.
Craving is when we take a very temporary happiness and we try to use it to keep down a deep unhappiness.
तर तृष्णा म्हणजे आपल्याला भौतिक जीवनामध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामुळे क्षणिक आनंद मिळत असतो आणि त्याच्यामुळे आपल्याला दुःख निर्माण होत असते, अशा प्रकारच्या क्षणिक आनंद देणाऱ्या वस्तू त्याच्यामध्ये म्हणजे तृष्णा आहे.
I'll give you the example with food.
आता मी तुम्हाला उदाहरण देतो अन्नाचं.
If we have been working hard and we're hungry, well, we need to eat and we enjoy the food.
आता आपण खूप काम केलेलं आहे आणि आपल्याला भूक लागलेली आहे, त्यावेळेस आपल्याला अन्नाची गरज असते, आपण अन्न घेतो.
But if we have eaten enough food for our body to be strong, and we still want to keep eating more and more and more, it is craving.
पण मात्र म्हणजे भूक पूर्ण करण्यासाठी आपण अन्न घेत आहोत, पोट भरलेलं आहे, पोट भरलेलं असल्यानंतर सुद्धा आपण अधिक जास्त अन्न खातो आहोत, म्हणजे ती तृष्णा होय.
When we have craving, we have a deep unhappiness and we're trying to feed the unhappiness.
तर तृष्णेमुळे अशा प्रकारे आपण भौतिक जीवनामध्ये दुःख ओढवून घेतो आणि आपल्याला आपला आनंद ह्या वस्तू हिरावून घेत असतात.
Some people crave for attention. They want to be popular.
काही लोकांना मी खूप प्रसिद्ध झालो पाहिजे याचं टेन्शन असतं, त्याची तृष्णा असते.
Some people crave cigarettes.
काही लोकांना सिगरेटची तृष्णा असते.
Some people crave for gambling.
काही लोकांना जुगाराची तृष्णा असते.
Some people crave for political power.
काही लोकांना राजकीय शक्ती प्राप्त करण्याची तृष्णा असते.
But the Buddha said he had seen that all this craving led to unhappiness.
पण बुद्ध म्हणतात ह्या सगळ्या प्रकारच्या तृष्णा आहेत ज्या शेवटी तुम्हाला दुःख देत असतात.
And then the Buddha said, I will go on with the struggle.
आणि नंतर बुद्ध म्हणतात की मी संघर्ष करणार, ह्या सगळ्यांपासून माझं मन मुक्त करणार.
So looking at spiritual life as a struggle is one way we can see our life.
तर म्हणून मनुष्य जीवनाकडे संघर्ष म्हणून बघा, आध्यात्मिक जीवनाकडे संघर्ष म्हणून बघा आणि ज्या तृष्णेच्या गोष्टी आहेत त्याच्यापासून मुक्त होण्याचा प्रयत्न करा.
Because if we want to follow Baba Sahib, we want to practice Buddhism, we have to make an effort.
जर आपल्याला बाबासाहेबांचं आचरण करायचं असेल, बुद्धाचं आचरण करायचं असेल, तर आपल्याला प्रयत्नांची पराकाष्ठा केल्याशिवाय पर्याय नाही.
We have to make an effort to be honest.
आपण प्रामाणिकतेने प्रयत्न केले पाहिजेत.
We have to make an effort to practice ethics.
आपण प्रामाणिकतेने शीलाचं आचरण केलं पाहिजे.
Because we've all got a slightly selfish side in our nature.
कारण आपल्या स्वभावामध्ये स्वार्थीपणा भरलेला असतो, आपला स्वभाव हा स्वार्थीपणाचा असतो.
So we have to make an effort not to be selfish.
आपण प्रयत्न केला पाहिजे स्वार्थापासून मुक्त होत झालो पाहिजे.
We have to make an effort to stay mindful.
आपण प्रयत्न केला पाहिजे आपण स्मृतीपूर्वक राहिलो पाहिजे.
But saying that life is a struggle is only half of the truth.
पण जीवन हे संघर्षमय आहे हे जीवनाची एक बाजू आहे.
Because it is also a great joy and inspiration.
कारण की जीवनामध्ये अतिशय उच्च दर्जाचा आनंद सुद्धा आहे.
And this is what the Buddha felt. He said it is a joy.
आणि हीच गोष्ट बुद्धाने म्हणजे प्राप्त केली. बुद्धाने आपल्या आध्यात्मिक जीवनामधून तो आनंद प्राप्त केला.
So you must also try to enjoy your lives.
म्हणून आपलं जीवन आपण आनंदाने जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
And there are many things about being a Buddhist that will bring you happiness.
आणि बौद्ध म्हणून अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्याला आनंद देऊ शकतात.
For instance, if we're feeling maitri, it means we're feeling very good.
जर आपल्याला मैत्री म्हणजे आपल्या मनामध्ये निर्माण झालेली असेल त्याच्यामुळे आपल्याला आनंद होईल.
If we're thinking of the Buddha and able to concentrate on his good qualities, we're very happy.
जर आपण बुद्धापुढे बसलो आणि बुद्ध गुणांचा विचार केला त्याच्यामुळे आपल्याला आनंद प्राप्त होईल.
If we develop mindfulness, it means we can see more beauty in the world.
जर आपलं मन स्मृतीपूर्वक झालं जागृत झालं तर आपण निसर्गातील अधिक सौंदर्याचा आनंद घेऊ शकू. आपण तो आनंद प्राप्त करू शकू.
So the Buddha's life was very balanced. He made a big effort, but there was a lot of happiness too.
तर बुद्धाचं जीवन बंधू आणि भगिनींनो अतिशय संतुलित जीवन होतं. ते प्रयत्नांची पराकाष्ठा सुद्धा करत होते आणि आध्यात्मिक जीवनामध्ये संघर्ष करून आनंद प्राप्त करत होते.
If we only make an effort but there's no happiness, we won't be able to keep the effort up.
पण आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की चांगलं जीवन जगण्यासाठी आपण प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे.
And we know that the Buddha was happy too because he ended the story with a song.
आणि या कथेचा शेवट जो झाला त्याच्यामध्ये बुद्ध अतिशय आनंदाने गाणं म्हणत होते.
When somebody just spontaneously goes makes a song, it means they're joyful.
जर एखादा व्यक्ती उत्स्फूर्तपणे असं गाणं म्हणत असेल त्याचा अर्थ तो व्यक्ती आपल्या जीवनामध्ये अतिशय उच्च दर्जाचा आनंद प्राप्त करतो आहे असा त्याचा अर्थ आहे.
So his song was, I will go on with the struggle.
तर ते गाणं कशाचं होतं तर मी आध्यात्मिक जीवन जगेल संघर्ष करेल आणि माझ्या मनाची मुक्ती मिळवेल.
The struggle gives me pleasure.
हा संघर्ष मला आनंद प्राप्त करून देणार.
This is where I find my happiness.
आणि इथेच माझा आनंद मी प्राप्त करतो आहे.
And this is a song that we can live by ourselves.
आणि अशाच प्रकारचा आज हे जे गाणं आहे या प्रकारे आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये जगलं पाहिजे.
It's a song we can learn by heart.
हे जे गाणं आहे हृदयातून आपण शिकलं पाहिजे.
And if we live like this, you will be happier.
आणि अशा प्रकारे जर आपण धार्मिक जीवन आध्यात्मिक जीवन जगलो तर खऱ्या अर्थाने जीवनाचा आनंद आपल्याला मिळेल.
Your friends and relatives will get a benefit.
तुमचे कुटुंबातील सगळे व्यक्ती तुमचे नातेवाईक ह्या म्हणजे तुमच्या उत्कृष्ट जीवनामुळे आनंदित होतील.
And we'll be contributing to Babasaheb's vision of a better society.
आणि या प्रकारे आपण चांगले जीवन जगून म्हणजे आध्यात्मिक जीवन जगून आपण बाबासाहेबांच्या आणि बुद्धाच्या म्हणजे या धम्मरथामध्ये आपण योगदान देतो आहोत असा त्याला अर्थ प्राप्त होईल.
Jai Bhim.